नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 14 नोव्हेंबरला मतमोजणी होईल अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली. एकूण 243 पैकी पहिल्या टप्प्यात 121 तर दुसऱ्या टप्प्यात 122 मतदारसंघात मतदान होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबईत झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित होत्या. 147 नगरपंचायतींपैकी अनुसूचित जमातींसाठी 13, इतर मागासवर्गासाठी 40 तर 76 जागा खुल्या प्रवर्गासाठी असतील. मुंबईत झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल 2025 मुख्य प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. यावेळी झवेरी बाजार वेलफेअर असोसिएशन आणि इंडिया गोल्ड मेटावर्स यांच्यात सामंजस्य करार झाला. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी 8 ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र नगरविकास आणि औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 583 अंकांची वाढ झाली आणि तो 81,790 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 183 अंकांची वाढ नोंदवत 25,078 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.